नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राचेर आशिल्ल्या भारतीय अंतरिक्ष यात्री सुभांशु शुक्ला हांचे कडेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवाद साधलो. भारताचो सामाजिक सुरक्षा व्याप्ती 19% वाढून 64.3% इतली जाल्या. कोलकाता लॉ कॉलेज बलात्कार प्रकरणात 4थ्या आरोपीक अटक. घटनेच्या चौकशी खातीर SIT पंगड केला तयार. आणि बायलांच्या क्रिकेटात नॉटिंगमात काल झाले 5 मॅचींचे T20 खेळामाळेचे पहिले मॅचीत भारतान इंग्लंडाक 97 धावड्यांनी हरयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. हो या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 123वो भाग आसतलो. आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, AIR न्यूज वेबसायटीचेर आणि न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर हो कार्यक्रम प्रसारित जातलो. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आणि म्हायती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचे थेट प्रसारण जातले. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित करतली. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राचेर आशिल्ल्या भारतीय अंतरिक्ष यात्री सुभांशु शुक्ला हांचे कडेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवाद साधलो. प्रधानमंत्री मोदी हांका तांणी म्हळां की तुमी भारता पासून सगळ्यात पयस आसात, पूण भारतीयांच्या काळजात सगळ्यात लागीं आसात. तुमच्या प्रवासाक लागून नव्या युगाची शुभ सुरवात जाल्या. भारतात परिक्रमा ही शेकड्यांनी वर्सां पोरणी परंपरा आसा आणि तुमकां धर्तरे आवयची परिक्रमा करपाची दुर्मीळ अशी संद मेळ्या. मोदी हांणी कॅप्टन शुक्ला हांकां तांच्या मिशना खातीर काळजा सावन परबीं दिल्या. भारताचे प्रतिनिधित्व करपाक मेळ्ळें हाचो अभिमान बाळगिता, अशें कॅप्टन सुभांशु शुक्ला हांणी सांगलां. प्रधानमंत्री मोदी हांकां कॅप्टन शुक्ला हांणी सांगलें की भुरगेपणांत आपूण अंतरिक्ष यात्री जावंक शकता अशी कल्पना केन्नाच करूंक नाशिल्ली. प्रधानमंत्री मोदी हांच्या फुडारपणा खाला आयचो भारत देश लोकांक तांची सपनां पुराय करपा खातीर जायती संद दिता, अशें कॅप्टन शुक्ला हांणी प्रधानमंत्र्यांक सांगले. भारतीय परंपरेकडेन तरणाट्यांक जोडपा खातीर जैन ऋषींनी मोलादीक योगदान दिला, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. ताणें काल नवी दिल्लीत आचार्य विद्यानंदजी महाराजांच्या जल्मशती कार्यावळीचे उक्तावण केले. तशेंच जैन मुनींच्या हस्तलिखितांचे आनी डिजिटायझेशन करपा खातीर म्हायती दिली. भारत ही संवसारांतली सगळ्यांत पुर्विल्ली जिवी संस्कृताय आसा, अशें ताणें सांगले. तशेंच ह्या निमतान प्रधानमंत्र्यांनी एक खाशेले यादस्तीक नाणे आणि टपाल तिकीट जारी केला. या वेळार प्रधानमंत्र्यांनी म्हणा की
नव संकल्पो को फिर से आपके साथ साझा करना चाहता हूं. पहला संकल्प पानी बचाने का है. दूसरा संकल्प एक पेड़ मां के नाम. तीसरा संकल्प स्वच्छता का. चौथा संकल्प वोकल फॉर लोकल. पांचवा संकल्प देश का दर्शन. छठा संकल्प नेचुरल फार्मिंग अपनाने का. सातवां संकल्प हेल्दी लाइफस्टाइल का. आठवां संकल्प खेल और योग दोनों को दैनिक जीवन का हिस्सा बनाना है. नवा संकल्प गरीब की मदद करना.
भारतान सामाजिक सुरक्षेत लक्षणीय कामगिरी केल्या. 2015 वर्सा 19% लोकांक सामाजिक सुरक्षा फायदे मेळटाले, जे 2025 वर्सा 64.3% जाल्यात. ह्या वाठारात 94 कोटी परस चड लोकांक उण्यात उण्या एका सामाजिक सुरक्षा फायद्याखाला आस्पावीत केल्यात. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILOन आपल्या ILO स्टेट डेटाबेसाचेर एका दशकातली ही अपूर्व वाढ आशिल्ल्याचे सांगला. सामाजिक सुरक्षा जाणटेपण, दुयेंस, बेरोजगारी, दिव्यांगत्व, मातृत्व, काम किंवा कमवत्या मनशाच्या मरणात भलायकी जतनाय आणि उत्पन्नाची सुरक्षितताय सुनिश्चित करता. भारताचे सामाजिक सुरक्षा व्यवस्थेत सामाजिक विमो, कल्याणकारी फारीकपण आणि अन्न आणि आश्रय सुरक्षा असे फायदे आस्पावीत असतात. कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय हांणी म्हणा की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतात सामाजिक सुरक्षा मळार ऐतिहासिक अशी वाढ झाल्या. सोशल मीडिया पोस्टात डॉ मांडवीय हांनी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक गिलबर्ट हाऊंगबो हांचे उपकार मानले. त्यांनी भारतान एक घटमूट आणि समावेशक अशी सामाजिक सुरक्षा जाळे तयार करपाच्या परिवर्तनकारी प्रवासाक वळखून ताची तोखणाय केल्या. भारताच्या सामाजिक सुरक्षा कव्हरेजात खूप वाढ झाल्या असे हाऊंगबो हांनी सांगला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. अस्तंत बंगालातल्या कोलकाता लॉ कॉलेजीच्या विद्यार्थिनीचेर बलात्कार प्रकरणातल्या चौथ्या आरोपीक अटक केल्या. कायदो महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाक काल ताब्यात घेतला. 24 वर्सा पिरायेच्या पिडितेचेर 25 जून दिसा दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजीच्या गार्ड रुमात 2 विद्यार्थ्यांनी आणि आदल्या विद्यार्थ्यान बलात्कार केल्लो. विद्यार्थ्याच्या कागाळीचेर पुलिसांनी मुखेल आरोपी मनोजित मिश्रा, प्रोमित मुखर्जी आणि जैद अहमद अटक केली. हे घडणुकेचेर वाढत आशिल्ल्यो संतापाच्या फाटभुयेर कोलकाता पोलिसांनी ह्या प्रकरणाची चौकशी करपा खातीर सहाय्यक आयुक्तांच्या फुडारपणाखाला 5 वांगड्यांचो खाशेलो पंगड तयार केला. हे घडणुकेक लागून भाजपाचो महाविद्यालयाकडेन वचपी निषेध मोर्चा थांबयल्या उपरांत तणाव वाढलो. भाजपाचे अस्तंत बंगाल युनिटाचे मुखेली सुकांत मजुमदार आणि हेर जायत्या फुडाऱ्यांक पुलिसांनी ताब्यात घेतले. भाजपान कॅम्पसात सुरक्षा सुनिश्चित करपाक सरकार अपयशी थारला असे सांगून गुन्हेगारांचेर बेगोबेग कारवाय करची अशी मागणी केल्या. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हांनी 4 वांगड्यांची समिती स्थापन केल्या आणि ती राज्याक भेट देऊन ह्या प्रकरणाची चौकशी करून आपलो अहवाल सादर करतली. हे समितीचे खासदार बिप्लव कुमार देव आणि मनन कुमार मिश्रा, तसेच आदले खासदार सत्यपाल सिंग आणि मीनाक्षी लेखी हे वांगडी असतात असे पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा हांनी सांगला. आयज स्टॅटिस्टिक्स म्हळ्यार सांख्यिकी दीस 2025 मनयतात. सांख्यिकी आणि अर्थिक नियोजनाच्या मळार आद्य प्रवर्तक आशिल्ल्या प्राध्यापक प्रशांता चंद्र महालानोबीस हांच्या जन्मदिसा दर वर्सा हो दीस मनयतात. ह्या वर्साची संकल्पना असा 75 इयर्स ऑफ नॅशनल सॅम्पल सर्वे. भारतात पुराव्यांचेर आधारित निर्णय घेवपाक आणि विश्वासपात्र तसेच वेळार सांख्यिकी माहिती दिवपाक राष्ट्रीय नमुनो सर्वेक्षणाचे महत्वाचे योगदान असा. आज नवी दिल्लीत हो दीस मनोवपा खातीर खासा कार्यावळीचे आयोजन जातले. कोल इंडियाची उपकंपनी महानदी कोलफिल्ड लिमिटेड ही ओडिशात 3.5 कोटी टन टाकीच्यो 2 नव्यो कोळसो खणी सुरू करतली अशी माहिती MCLचे अध्यक्ष उदय कावलो हांनी दिली. हे विशी आमच्या खबराकारान सांगला की
According to MCL, the Subhadra mine is scheduled to produce 25 million tons of coal per year by the end of the financial year 2025-26. The Balbhadra mine is expected to begin producing 10 million tons annually by the financial year 2029-2030. The opening of these new mines is expected to further strengthen India's energy sector and meet the growing demand for coal in the country.
बायलांच्या क्रिकेटात काल राती नॉटिंगमात झाले 5 मॅचींचे T20 क्रिकेट खेळामाळेचे पहिले मॅचीत भारतान इंग्लंडाक 97 धावड्यांनी हरयलो. पहिली फलंदाजी करून भारतान निर्धारित 20 ओव्हरींनी 5 विकेटी वगडावून 210 धावड्यो केल्यो. स्मृती मंदानान 62 बॉलांनी 112 धावड्यो करून परजळीत खेळी केली. T20 मॅचींनी मंदानाचो हो पहिलो शेकडो असा. हरलीन देवालान 43 धावड्यांचे योगदान दिले. इंग्लंडाच्या लॉरेन बेलान 3 विकेटी घेतल्यो. ताका जाप दितना इंग्लंडाचो पुराय पंगड 14 ओव्हरींनी आणि 5 बॉलांनी 113 धावड्यो करून ऑल आऊट झालो. नाट शिवर बेंट हाणे 42 बॉलांनी 66 धावड्यो केल्यो. भारताच्या श्रीचरणीन 4 विकेटी घेतल्यो. स्मृती मंधाना प्लेयर ऑफ द मॅच म्हणून जाहीर झाली. फाल्यां उत्तराखंड आनी उत्तर प्रदेशांतल्या पयसुल्ल्या वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. खात्यान दिल्ले माहिती प्रमाण आयज बिहार, गंगटोक, अस्तंत बंगाल, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, झारखंड, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, सौराष्ट्र, कच्छ, उत्तर प्रदेश आनी उत्तराखंड हांगा कांय सुवातांनी उटंगराचो पावस पडूं येता. कोंकण, गोंय, मध्य महाराष्ट्र आनी गुजरात ह्या दर्यादेगेवेल्या वाठारांनी फुडले स दीस हीच परिस्थिती उरतली. मजगतीं देशाच्या अस्तंत, वायव्य आनी ईशान्य वाठारांनी हळुवार ते मध्यम प्रमाणांत पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडेन संवाद सादतले. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राचेर आशिल्ल्या भारतीय अंतरिक्ष यात्री सुभांशु शुक्ला हांचे कडेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवाद सादलो. भारताचो सामाजीक सुरक्षा व्याप्ती 19% वाडून 64.3% जाला. कोलकाता लॉ कॉलेज बलात्कार प्रकरणात 4थ्या आरोपीक अटक. घटनेच्या चौकशे खातीर एसआयटी पंगड केला तयार. आणि खेळात, बायलांच्या क्रिकेटात नॉटिंगमात काल जल्ले 5 मॅचींचे T20 खेळामाळेचे पहिले मॅचीत भारतान इंग्लंडाक 97 धावड्यांनी हरयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.